श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलीच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार. चांगदेव पासष्टीच्या 44 ओव्या घेऊन झाल्यात. आता हळूहळू माऊली ज्ञानेश्वर महाराज चांगदेवामध्ये आत्मस्वरूपाने स्वतःलाच पाहत आहे. 44व्या ओळीमध्ये काही करी बोले कल्पी, का न करी न बोले न कल्पी, ये दोन्ही तुझ्या स्वरूपी न घेती उमसू. म्हणजे तू काही केलेस, बोललास, कल्पना केलीस, किंवा काही नाही केले, नाही बोलला, नाही कल्पना केली, तरी हे करणे न करणे हे तुझ्या मूळ स्वरूपाच्या ठिकाणी हे करणे किंवा न करणे याला काहीच अर्थ नाही. आज 45वी ओवी घ्यायला सुरुवात करू. पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय. सांगया तुझे निनावे, करणे न करणे न व्हावे, हे काय म्हणो परी न धरवे मी पण हे. चांगदेवा, तुझ्याकरिता करणे किंवा न करणे असे न व्हावे हे काय बरे अधिक सांगू. चांगल्या तुझे निनावे, करणे न करणे न व्हावे, हे काय म्हणो परी न धरवे मी पण हे. तुझे स्वरूप पाहिल्याबरोबर माझे मी पण काही उरतच नाही, राहतच नाही. आता 40व्या ओळीपासून पुढे हळूहळू हळूहळू ज्ञानेश्वर माऊली स्वतः चांगदेवामध्ये आपलेच आत्मस्वरूप पाहत आहे. आधी चांगदेवांना व्यवस्थितरित्या हळूहळू समजावून सांगितलं की तू आत्मस्वरूप आहे, तूच वटेश्वर आहे, तूच चक्रपाणी आहे, असं क्रमाक्रमाने सांगत आता हळूहळू माऊली ज्ञानेश्वर महाराज स्वतःलाच चांगदेवामध्ये पाहू लागले. म्हणून म्हणतात की तुझे करणे किंवा न करणे, बोलणे किंवा न बोलणे, तुझे कल्पने किंवा न कल्पने, या सर्व गोष्टींचा तुझ्या मूळ स्वरूपाशी काही संबंध नाही. माऊली चांगदेवांना सांगत आहे की हे चांगदेवा, तुझ्या बाबतीत किंवा आत्मस्वरूपाच्या बाबतीत किंवा माझ्याही बाबतीत झालं तरी करणे किंवा न करणे असा विकल्प पर्याय नसावा हे काय बरे अधिक सांगू. इतकं सांगून झालं 44 ओव्यांपर्यंत, आणि काय सांगू. तुला आत्मतत्वाचा उपदेश करीत असता माझा मीपणाही नाहीसा होतो. म्हणजे माझ्यातला मी सुद्धा नाहीसा होतो. जेव्हा मी तुला पाहतो तर तुला आत्मस्वरूपाने पाहिल्यानंतर माझ्यात तुझ्यात मला अंतरच दिसत नाही. वास्तविक माऊली ज्ञानेश्वर महाराज आत्मभावाने चांगदेव महाराजांकडे पाहत आहे, आणि त्याच्यातही ते आपले स्वरूप पाहत आहे. अशावेळी तू जो देह इंद्रियांनी व्यवहार करीत आहेस किंवा करीत नाही आहे ते तुझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निर्माणच होत नाही. म्हणजे तुझा हा देह व्यापार किंवा देहभाव किंवा विषय इंद्रिय यांचा भाव याचा काहीच अर्थ नाही आहे. म्हणजे तू या इंद्रियांनी कर्मे करतोस किंवा नाही करत याचा तुझ्या माझ्या ठिकाणच्या संबंधाशी काही घेणं देणं नाही आहे. ते तुझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निर्माणच होत नाही. आणि मनासहित सर्व इंद्रिय जेव्हा एखादी क्रिया किंवा कर्म करतात किंवा करीत नाही तर त्याचा आत्मस्वरूपावर काहीच परिणाम होत नाही. आता आपल्याला काय समजायला पाहिजे, यातून आपल्यालासुद्धा हे समजायला पाहिजे की आपल्या हातून जे जे कर्मे परमात्मा करवून घेतो, आपल्या व्यवहारात प्रारब्ध कर्माप्रमाणे आपली ड्युटी म्हणून, आपले कर्तव्य म्हणून जे जे काही आपण करतो ते आपण करतो हा भाव तिथे नसायलाच पाहिजे. आणि जर का आपण हा भाव ठेवला तर मग आपण कदापि आपल्या आत्मस्वरूपाकडे जाऊ शकत नाही. आपल्या आत्मस्वरूपाकडे जाण्यासाठी पहिली गोष्ट जी आवश्यक आहे ती म्हणजे देह तादात्म्याचा अभाव, आणि दुर्दैवाने ते आपल्याला जमत नाही. देह तादात्म्याचा अभाव कारण प्रत्येक क्षणी मीच हे करतो किंवा मी ते करतो किंवा मी हे करत नाही किंवा ते करत नाही, हा मी हा शब्द देह म्हणून आपण वापरतो, जीव म्हणून किंवा आत्मा म्हणून वापरत नाही. तर मी करतो, मीचे स्फुरण संपले की मग तिथे आत्मतत्व हळूहळू प्रकट व्हायला सुरुवात होते. ते स्विच ऑन स्विच ऑफ केल्यासारखं नाही, हळूहळू हळूहळू व्हायला सुरुवात होते. निरंतर अभ्यासाने, खूप वर्षांच्या अभ्यासाने किंवा जन्मांतरीच्या अभ्यासाने. तर हा जो देह तादात्म्य, ते त्या देह तादात्म्याचा किंवा देहाच्या एखाद्या क्रिया किंवा कर्म करतो असं जर आपल्याला जाणवत असेल तर आपल्याला आत्मतादात्म्य गवसणार नाही. पण एखाद्याला काय हे गवसलं तर मग हे क्रिया किंवा कर्म आपण करतच नाही, आणि म्हणून त्याचा आत्मस्वरूपावर काहीच परिणाम होत नाही. आत्मा सदैव निष्क्रिय, निस्तब्ध आणि असंग असतो. हे शब्द लक्षात घ्या, निष्क्रिय, निस्तब्ध आणि असंग. असंग म्हणजे त्याला कोणाची संगत नाही, त्याला संगतीची गरजही नाही, कारण तो आपल्या आत्मस्वरूपाने परिपूर्ण आहे. कारण तो परिपूर्ण स्वरूपाचा अंश आहे. अंश म्हणणेही खपणार नाही, तो परिपूर्ण स्वरूपच आहे. नंतर निस्तब्ध म्हणजे स्तब्ध, एखाद्या गोष्टीला पाहून हक्काबक्का राहणे त्याला स्तब्ध होणे म्हणतात. पण निस्तब्ध जिथे हक्काबक्का राहण्याच्या पलीकडची अवस्था, म्हणजे कसल्याच प्रकारची हालचाल नाही, कसल्याच प्रकारचं मुवमेंट नाही. आणि निष्क्रिय, ते कोणत्याही कर्माला सुरुवात करत नाही. निष्क्रिय म्हणजे डल असा अर्थ नाही आहे, कारण आत्म्याचे जे ॲट्रिब्यूट्स व्हर्च्यूज आहे ते हे नाहीच आहेत. आणि ती प्रकृती या शरीराकडून करवून घेत आहे, तिथे मग क्रियमान आहे, तिथे स्तब्धता आहे, तिथे संगती आहे. तर अशी हे आत्मस्वरूप आणि देहस्वरूप याच्यामधला हा फरक आहे. तुझ्या या आत्मस्थितीकडे मी पाहत असताना मीही माझा म्हणून राहत नाही, कारण माझा मीपणा तिथे उरतच नाही. तर हे काय म्हणो परी न धरवे मीपण आहे. मीपण हरवलं आणि मी माझी ऐसी आठवण विसरले, जयाचे अंतकरण पार्था तो संन्यासू जाण निरंतर. दुसऱ्या अध्यायात सांख्ययोगाचं वर्णन करताना माऊली सरळ सोप्या भाषेत सांगतात, मी आणि माझे हे दोन गोष्टी हरवल्या म्हणजे मग मी आपल्या आत्मस्वरूपात जातोच. तर असा हा आत्मस्वरूपाचा भाव असल्यामुळे मीही माझा म्हणून राहत नाही, असं माऊली ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना सांगत आहे. स्वामी स्वरूपानंद यांनी एक पुस्तक लिहिलं, त्याचं नाव भावार्थगीता. भावार्थगीता नावाचं हे पुस्तक आहे. त्याच्यामध्ये फार सुंदर उपदेश आहे. जिंकुनी मना त्यजुनी मीपणा, आत्मरूप जो झाला तो हितकर्ता आपुला, स्वतः उद्धार तये केला. जिंकुनी मना त्यजुनी मीपणा. समर्थ रामदास स्वामी पण आपण परत परत चर्चा करतो की त्यांनी मनाला टार्गेट केलंय. इथे स्वामी स्वरूपानंदांचं पण जिंकुनी मना, मनाला जिंकणे हे फार अवघड आहे, पण बुद्धी आणि अहंकाराला जिंकण्यापेक्षा सोपं आहे. म्हणून जिंकूनी म्हणा, त्यजूनी मीपणा. मीपणा किंवा अहंकार भाव किंवा मी आणि माझे किंवा मानपान प्राप्त करण्याची इच्छा अमानित्वाच्या विरुद्ध ही जी मान्यता किंवा दंभपणा हा जर टाळायचा असेल तर त्याची सुरुवात मनापासून होते. जिंकूनी म्हणा, त्यजूनी मीपणा. आत्मरूप जो झाला, आत्मरूप होण्यासाठी मनावर ताबा मिळवणे अत्यंत आवश्यक आहे. नुसतं पुस्तकं वाचून आत्मस्वरूप होऊ शकत नाही. गुरुच्या उपदेशाने हळूहळू हळूहळू सवय लागते, पण निरंतर चिंतन, निरंतर नामस्मरण त्याच्याने सुद्धा मनाला जिंकता येते आणि आपला मीपणा त्यागता येतो. तो हितकर्ता आपुला, स्वतः उद्धार तय केला, असा जो कोणी व्यक्ती असेल, जी कोणी व्यक्ती असेल, जो कोणी योगी असेल, तो हितकर्ता आपुला, तो स्वतःचा हित करणार आहे. उद्धरे दात्मनात्मानम, नात्मानम रिपुरात्मया. मनुष्य स्वतः स्वतःचा मित्र आहे आणि स्वतः स्वतःचा शत्रू आहे. भगवद्गीतेत स्पष्ट सांगितलेलं आहे, तो हितकर्ता आपुला, स्वतः उद्धार तय केला. त्यांनी स्वतःचा उद्धार करून घेतला कारण तो स्वतःचा हितकर्ता, स्वतःचा मित्र आहे. पण कंडिशन काय आहे की त्याने मनाला जिंकावे. आणि मनाला जिंकून नुसतं बसू नये, तर मनाला जिंकल्यानंतर मीपणासुद्धा त्याने त्यागला पाहिजे. आणि ह्या दोन गोष्टी त्यागल्या की मग तो आत्मस्वरूपाप्रत जाऊन पोचतो. ज्ञान तसे विज्ञान जागुनी आत्मज्ञानी तुष्ट सर्व इंद्रिये जिंकून राहे अविचल जो कुटस्थ. ज्ञान तसे विज्ञान जागुनी आत्मज्ञानी तुष्ट. ज्ञान तसे विज्ञान, ज्ञान मी एक पवित्र आत्मा आहे याची निरंतर जाणीव ठेवणे हे ज्ञान थोडक्यात, किंवा आपल्या आत्मस्वरूपाची ओळख पटवून घेणे आणि निरंतर त्या आत्मस्वरूपामध्ये रत राहणे हे ज्ञान. ज्या हातवटीने हे प्राप्त होते ते ज्ञान. आणि कोणामध्ये ज्ञान आहे हे कसं ओळखायचं, तर ते 16 लक्षणं, अमानित्व, अदंबित्व, अहिंसा, शांतिरार्जवम, हे जे 16 लक्षणं, त्या 16 लक्षणांनी ज्ञान कोणाला ज्ञान प्राप्त झाले त्याला ओळखता येते. ज्ञानाला व्याख्या नाही, त्याला डिफाईन करता येत नाही. तर इथे म्हणतात की ज्ञान तसे विज्ञान जागुनी. आता इथे विज्ञान शब्द वेगळ्या संदर्भात आला आहे. तिथे ज्ञान विज्ञान योगाचा जिथे विषय आला होता ज्ञानेश्वरीमध्ये, तिथे विज्ञान ते वेगळ्यात अर्थात आलेलं आहे. त्या विज्ञान कसं म्हणतात तिथे 7व्या अध्यायामध्ये, की विज्ञान म्हणजे, विज्ञान कशाला म्हणतात, या प्रपंचाला विज्ञान म्हणतात. आणि हा प्रपंच खरा आहे हे मानणे त्याला अज्ञान म्हणतात. ब्रह्मवस्तू ज्या टूल्सनी प्राप्त होते, ज्या हत्यारांनी प्राप्त होते, ते हत्यार म्हणजे ज्ञान. हा मिथ्या प्रपंच ते विज्ञान, आणि त्या प्रपंचाला खरं मानणे हे अज्ञान. पण इथे ज्ञान तसे विज्ञान जागून, इथे विज्ञान शब्द वापरण्यात आला आहे तो जेव्हा आत्मप्राप्ती होते, आत्मस्वरूपाची प्राप्ती होते, तर ती जी उच्च दशा, त्या उच्च दशेला विज्ञान म्हटलेलं आहे. ज्ञान तसे विज्ञान जागुनी आत्मज्ञानी तुष्ट. आणि जेव्हा ज्ञान, ज्ञानाच्या वरची पायरी विज्ञान, त्याच्यानी तो आत्मस्वरूपात पोचतो, मग तो आत्मज्ञानी तुष्ट होतो, सॅटिस्फाईड होतो. सर्व इंद्रिय जिंकून राहे अविचल जो कुटस्थ. सर्व इंद्रियांना जिंकून राहे, तर जिंकूनी राहणे म्हणजे त्यांना गुलाम करणे. इंद्रियांना, इंद्रियांचं स्वतः गुलाम होणे नाही, इंद्रियांना आपण गुलाम करणे म्हणजे आत्म्याचा पगडा इंद्रियांवर बसला पाहिजे. तुमच्या विवेकाचा आत्म्याच्या माध्यमातून पगडा इंद्रियांवर बसलेला पाहिजे, म्हणजे तुम्हाला इंद्रिय रेग्युलेट करता आली पाहिजे. इलिमिनेट करताच करण्याचं नाही, विषय इलिमिनेट करायचं म्हणत नाही आहे, सर्व इंद्रिय जिंकून राहे। अविचल जो कुटस्थ, अविचल ज्याच्यामध्ये संतुलन कायम आहे, जो शांत आणि संतुलित आहे त्याला अविचल म्हणतात। आत्मज्ञानी महात्मा मनासहित सर्व इंद्रिय जिंकून आपले हित हे स्वतः साधून घेऊन स्वतःचा उद्धार करून घेतो, असंग राहतो, सत्संग करतो पण असंग। असंग म्हणजे कोणासोबत न राहणे। इथे काय अर्थ असेल याचा? याचा अर्थ असा की तो आतमध्ये राहतो, आपल्या वृत्ती अंतर्वृत्ती करतो आणि बहिर्गमनाचा मार्ग निस्तरून अंतर्गमन करतो, आणि त्यामुळे त्याची सतत धाव आपल्या आत्मस्वरूपाकडे असते, म्हणून त्याला असंग म्हणतात। तिथे कोणाचा संघाची गरज नाही, कारण एकदा का तो आपल्या आत्मस्वरूपापर्यंत पोचला मग तो एकटा राहून जगात आहे किंवा जगात राहून सुद्धा एकटाच आहे, असा तो असंग होतो आणि म्हणून तो संतुष्ट राहू शकतो, तो संतुलित राहू शकतो, तो नेहमी हसत राहू शकतो, त्याची स्माईल कंटिन्युअस आणि सस्टेनेबल स्माईल असते त्याची। दत्तात्रय भगवंतांनी अवधूत गीतेमध्ये असाच उपदेश केलेला आहे। अवधूत गीतेमध्ये फार सुंदर श्लोक आहे, चौथा श्लोक आहे पहिल्या अध्यायाचा। आत्मैव केवलं सर्व भेदा भेदो न विद्यते, अस्ति नास्ति कथं ब्रूयां विस्मया प्रतिभाति मे। आत्मैव कैवलं सर्व, आत्मैव केवलं सर्व भेदा भेदो न विद्यते। आत्मा फक्त आत्मा आणि आत्मा केवलं सर्व, तो एकटा असून सर्व काही तोच आहे। भेदा भेदो न विद्यते, तिथे विद्येचा कसल्याच प्रकारचा भेद किंवा अभेद नाही। अस्ति नास्ति कथं ब्रूया विस्मयः प्रतिभाति मे, असणे नसणे याच्याबद्दल काय बोलायचं, विस्मय सुद्धा नाही, प्रतिभाति मे, मीही आत्मा केवळ एक मात्र अद्वितीय असा आहे। आणि अस्ति नास्ति म्हणजे असणे नसणे हे विश्व आणि विश्वात्मक भेद हे अभेद रूपाने आश्चर्यपूर्वक प्रतीत होतात, म्हणजे विश्व पदार्थामध्ये मीच अविनाशी विश्वाचा आत्मा आहे। अस्ति नास्ति कथं ब्रूयाम विस्मया प्रतिभाति मे, मीच अविनाशी विश्वाचा आत्मा आहे, माझ्याच सत्तेने हे असत्य विश्व सत्य आणि खरे वाटते। विश्वाचा आभास खोटा म्हणा किंवा डायनामिक म्हणा, कारण ब्रह्म सत्य जगन मिथ्या, मिथ्या शब्द हा खोटा म्हणून वापरा किंवा परिवर्तनशील म्हणून वापरा, कसा जरी वापरला मूळ व्याख्या बदलत जरी असेल पण त्याचा अभिप्राय मात्र सारखा आहे। तर विश्व सत्तेनी खरे वाटते, पण ते कशाने? माझ्या सत्तेनी, ती सुद्धा माझीच सत्ता। जगन मिथ्या जरी म्हटलं ती जगत जे आहे ती माझी सत्ता आहे आणि ती माझ्या सत्तेने वाचते, म्हणून विश्व खरं वाटते आपल्याला। ते विश्व माझ्या रूपात लय झाल्यामुळे विश्वात्मक माझे रूप प्रकट दिसत नाही, म्हणून परिच्छिन्नपणा भासतो, भेदाभेद दिसतात पण खऱ्या अर्थाने ते अविच्छिन्न असतात। हा परिच्छिन्नपणा भासणे ही सुद्धा माझी माया आहे, त्या प्रकृतीच्या गुणांमुळे ते परिच्छिन्न भासते। मी मूळ रूपात परमशुद्ध आहे, स्वयंभू आहे, अनेक रूपांनी मीच एक परमात्मा प्रकट झालो आहे आणि सर्वत्र मीच प्रकट झाल्यामुळे ज्ञानदेवांना चांगदेवामध्ये क्षणोक्षणी आपलंच रूप दिसत आहे. माझ्यात तुझ्यात भेद नाही असंच माऊली ज्ञानेश्वरांना वाटत आहे. चांगया तुझे नि नावे, करणे न करणे न व्हावे. अरे काही काही कर्म करणे किंवा न करणे याचा काही संबंधच नाही. चांगदेवा तुझे नि नामे, हे काय म्हणो परीन धरवे मी पण. हे आता तुला काय सांगू, तुझ्यात माझ्यात अभेद पण आहे की तुझे स्वरूप पाहिल्याबरोबर माझे मी पण राहतच नाही. मी आत्मभावामध्ये आल्यानंतर तुझ्यात माझ्यात भेदच शिल्लक राहत नाही. मग ज्ञानदेव कोणता आणि चांगदेव कोणता? ही ओवी उद्यासुद्धा आपण कंटिन्यू करू. विश्रांती घ्यायच्या आधी एकदा पुनरुच्चार करूया. चांग्या तुझे नी नावे, करणे न करणे न व्हावे. हे काय म्हणो परी न धरवे मी पण हे. चांगदेवांना सांगत आहे की चांगदेवा, करणे न करणे असा विकल्प पर्याय नसावा. आता हे काय वेगळं सांगू तुला? तुला आत्मतत्वाचा उपदेश करीत असता माझा मीपणा नाहीसा होतो. हे काय म्हणो परी न धरावे मी पण आहे. याच्यावरच विश्लेषण उद्या परत कंटिन्यू करूया. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.